स्तोत्र संहिता अध्याय 112। परमेश्वराची स्तुती करा, जो मनुष्य परमेश्वराची आज्ञा पाळतो, जो त्याच्या आज्ञात मोठा आनंद करतो, तो आशीर्वादित आहे। त्याचे वंशज पृथ्वीवर शक्तिमान होतील, धार्मिक आशीर्वादित होतील, धन व श्रीमंती त्यांच्या घरात आहेत, त्यांचे नीतिमत्व सर्व काळ टिकते। धार्मिक मनुष्यासाठी अंधकारात प्रकाश चमकतो, तो दयाळू कृपाळू आणि न्यायी आहे। जो मनुष्य दया करतो आणि उसने देतो, जो प्रामाणिकपणे वागून आपला व्यापार करतो, त्याचे चांगले होते, कारण तो मनुष्य कधी हलणार नाही। नीतिमान मनुष्याची आठवण सर्वकाळ राहील, तो वाईट बातमीला भिणार नाही। त्याचा परमेश्वरावर भरोसा असून त्यास खात्री आहे, त्याचे हृदय निश्चल आहे। आपल्या शत्रूवर विजय मिळवलेला पायीपर्यंत तो भिणार नाही। तो गरिबांना उदारपणे देतो, त्याचे नीतिमत्व सर्व काळ राहील। तो सन्मानाने उंचविला जाईल, दुष्ट माणसे हे पाहतील आणि रागवतील। तो आपले दात खाईल आणि विरघळून जाईल, दुष्टांची इच्छा नाश होईल।